आकाशवाणी सुरेखा जोशी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय वंशाच्या 29 संसद सदस्यांची ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्सवर निवड. यंदा 285 कोटी टनांपेक्षा जास्त तृणधान्य उत्पादनाचा संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेचा अंदाज. स्पर्धा परीक्षेतला गैरव्यवहार रोखण्यासाठी महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध विधेयक सादर. 5G 6G आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावर आधारित हॅकेथॉन स्पर्धेचं सप्टेंबरमध्ये आयोजन. आणि बिहारमध्ये गेल्या 24 तासात वीज पडून 19 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. ब्रिटनचे नवे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी भारतीय वंशाच्या ब्रिटिश खासदार लिसा नंदी यांची संस्कृती, माध्यम आणि खेळासाठी विदेश मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. लिसा या उत्तर पश्चिम इंग्लंडमधील विगनमधून प्रचंड बहुमतानं पुन्हा निवडून आल्या आहेत. लिसा या कोलकात्याचे शिक्षणतज्ञ दीपक नंदी यांच्या कन्या आहेत. त्यांचे वडील ब्रिटनमधील वंश संबंधांच्या क्षेत्रात केलेल्या कामासाठी प्रसिद्ध होते. काल निकाल जाहीर झाल्यावर ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सुमारे 29 भारतीय वंशाचे संसद सदस्य विक्रमी संख्येनं निवडून आले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सशस्त्र दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांना 36 शौर्य पुरस्कार प्रदान केले. काल संध्याकाळी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात प्रदान करण्यात आलेल्या शौर्य पुरस्कारांमध्ये 10 कीर्तीचक्र आणि 26 शौर्यचक्रांचा समावेश आहे. यापैकी 7 जवानांना मरणोत्तर कीर्तीचक्र आणि 7 जवानांना मरणोत्तर शौर्यचक्र प्रदान करण्यात आलं. अतुलनीय शौर्य, दुर्दम्य साहस आणि कर्तव्याप्रती निष्ठा दाखवणाऱ्या जवानांना हे पुरस्कार देण्यात आले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशाला आपल्या शूर सैनिकांच्या शौर्याचा आणि समर्पणाचा अभिमान आहे असं पंतप्रधानांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेनं 2024 या वर्षीचा जागतिक तृणधान्य उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार यंदा 285 कोटी टनांपेक्षा जास्त तृणधान्य उत्पादनाची शक्यता आहे. अर्जेंटिना, ब्राझील, टर्की आणि युक्रेनमध्ये मक्याचं उत्पादन अधिक राहण्याची तर आशियामध्ये गव्हाचं उत्पादन चांगलं राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. धान्याच्या एकंदर उत्पादनात तांदूळ आणि भरड धान्याचा वाटा सर्वाधिक राहील. 2024-25 जागतिक तृणधान्याचा साठा 30.8% राहील तर 2025 जागतिक तृणधान्याचा साठा 1.3% वाढण्याचा अंदाज आहे. अटल इनोव्हेशन मिशनच्या वतीनं कम्युनिटी इनोव्हेटर फेलोच्या दुसऱ्या तुकडीचा पदवी प्रदान सोहळा काल नवी दिल्लीत नीती आयोगानं आयोजित केला होता. या कार्यक्रमात स्टोरीज ऑफ चेंजच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन करण्यात आलं. जगाला एक चांगलं स्थान बनण्यासाठी आवश्यक असलेला बदल घडवून आणण्याच्या उत्कटतेनं जगण्याचं धाडस करणाऱ्यांसाठी हा उपक्रम आहे. देशातील नाविन्यपूर्ण उद्योजकतेला चालना देणारा अटल इनोव्हेशन मिशन हा नीती आयोगाचा एक प्रमुख उपक्रम आहे. कौटुंबिक पेन्शनच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी विशेष मोहिमेच्या पहिल्या आठवड्यात 1000 अधिक प्रकरणं निकाली काढण्यात आली आहेत. केंद्र सरकारच्या कौटुंबिक पेन्शन धारकांचं जीवन सुसह्य करण्यासाठी निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागानं 1 जुलैपासून महिनाभराची कौटुंबिक निवृत्तीवेतन तक्रार निवारण मोहीम सुरू केली आहे. स्पर्धा परीक्षेतले गैरव्यवहार रोखण्यासाठीचं महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध विधेयक महाराष्ट्र विधानसभेत काल मांडण्यात आलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी तसंच शिक्षक पात्रता चाचणी यासह शासनाच्या विविध विभाग आणि प्राधिकरणाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना या कायद्यातील तरतुदी लागू असतील. यात अयोग्य मार्गाचा वापर करणाऱ्यांना 3 ते 5 वर्ष शिक्षा आणि 10 लाख रुपये दंड करण्याची तरतूद आहे. परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या संस्था, सेवा पुरवणाऱ्या संस्थेचे कर्मचारी यांनाही दोषी आढळल्यास शिक्षा सुनावली जाणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. वैद्यकीय शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा नीट पीजी आता 11 ऑगस्ट रोजी होणार असून ती 2 सत्रात घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय परीक्षा मंडळानं या परीक्षेचं सुधारित वेळापत्रक काल जारी केलं. भारताच्या संरक्षण मंत्रालय आणि डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो यांच्यात पहिली सचिवस्तरीय बैठक काल नवी दिल्ली इथं झाली. दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्याची क्षमता पूर्ण करण्यासाठी सहकार्याची क्षेत्र ओळखणं हे या बैठकीचं उद्दिष्ट असल्याचं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. बैठकीत प्रशिक्षण आणि संरक्षण उद्योगातील सहकार्याला चालना देण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. भारत डब्ल्यूटीएसए 24 अर्थात जागतिक दूरसंचार प्रमाणीकरण संघटनेसोबत यंदा सप्टेंबरमध्ये 5G 6G आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावर आधारित हॅकाथॉन स्पर्धेचं आयोजन करणार आहे. या उपक्रमाचा उद्देश नवोन्मेषक आघाडीचे उद्योजक आणि शिक्षण तज्ञांना एकत्र आणून भविष्यातील दूरसंचार तंत्रज्ञानाचा शोध घेणं आहे. हॅकाथॉन दूरसंचार क्षेत्रातील अत्याधुनिक नवकल्पना केंद्र म्हणून काम करेल. दिल्ली हैदराबाद आणि बेंगळुरू इथल्या 5G प्रयोगशाळांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या 30 तासांच्या कार्यक्रमादरम्यान स्पर्धेतील सहभागी आपल्या नवकल्पना विकसित करण्यासाठी आपलं योगदान देणार आहेत. हाथरसमध्ये चेंगराचेंगरीत झालेल्या 121 जणांच्या मृत्यू प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी देवप्रकाश मधुकर याला काल अटक केली. पोलिसांनी दाखल केलेल्या प्राथमिक माहिती अहवालात देवप्रकाश मधुकरचं नाव मुख्य आरोपी म्हणून नोंदवण्यात आलं आहे. मधुकर हा सर्व सत्संग आयोजन समितीचा सदस्य होता. विम्बल्डन टेनिसमध्ये काल भारताचा युकी भांबरी आणि त्याचा फ्रेंच जोडीदार अल्बानो ऑलिवेटी यांना दुसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या इगा स्वीटेकनं क्रोएशियाचा पेट्रा मॅट्रिकचा 6-4, 6-3 असा पराभव केला. महिला क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेनं T20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा 12 धावांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करताना 189 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारतीय महिला संघ 20 षटकात 177 धावा करू शकला. हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि देशाच्या ईशान्य भागात उद्यापर्यंत तर पंजाब आणि वायव्य भारतात आज मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे. पूर्व आणि ईशान्य भारतात पुढील 5 दिवस वादळ आणि गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा तर कर्नाटकच्या किनारी भागातही काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. बिहारमध्ये गेल्या 24 तासात वीज पडून 19 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. पाऊस सुरू असताना शेतात काम करणाऱ्या आणि झाडाखाली थांबलेल्या लोकांवर वीज पडल्यानं त्यांचा मृत्यू झाला. राज्याच्या उत्तर, आग्नेय आणि दक्षिण मध्यवर्ती भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असून पुढील 24 तासांसाठी पिवळा वावटा जारी केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय वंशाच्या 29 संसद सदस्यांची ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्सवर निवड. यंदा 285 कोटी टनांपेक्षा जास्त तृणधान्य उत्पादनाचा संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेचा अंदाज. स्पर्धा परीक्षेतला गैरव्यवहार रोखण्यासाठी महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध विधेयक सादर. 5G 6G आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावर आधारित हॅकाथॉन स्पर्धेचं सप्टेंबरमध्ये आयोजन. आणि बिहारमध्ये गेल्या 24 तासात वीज पडून 19 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.